आता पुढील नोंदीकडे वळू. कीटकाहारी गण, ऑर्डर इन्सेक्टिव्होरा. स्तनी वर्गाच्या अपरास्तनी उपवर्गातील एक गण. चिचुंदरी, झाडावरील चिचुंदरी, छछुंदर अर्थात मोल, जाहक इत्यादी प्राण्यांचा या गणात समावेश होतो. या गणाची जगभर 10 कुले असून भारतात टुपालिडी, एरिनेसिईडी, सोरीसिडी आणि टालपिडी अशा 4 कुलातील प्राणी आढळतात. महाराष्ट्रात टालपिडी वगळता अन्य 3 कुलातील प्राणी दिसून येतात. कीटकाहारी अर्थात कीटकभक्षी प्राण्यांच्या शरीराचे डोके, मान, धड आणि शेपूट असे 4 भाग असतात. त्यांच्या सर्वांगावर 8 केस असतात. बहुतांशी प्राण्यांच्या पाठीवरील केस राठ असतात. या सर्व प्राण्यांचे तोंड पुढे आलेले असते. दात दिसायला सारखे असून पटाशीचे दात, सुळे, उपदाढा आणि दाढा यात बरेच साम्य असते. जबड्यातील दातांच्या ठिकाणावरून फरक करता येतो. हात आणि पाय आखूड असून त्यांना नखे असलेली 5 बोटे असतात. हे प्राणी तळव्यांवर चालतात. कान लहान आणि डोळे अगदी बारीक असतात. बहुतेक जातींमध्ये जननेंद्रिय आणि उत्सर्जन इंद्रिये एका सामायिक मार्गे बाहेर उघडतात. मेंदू लहान असून तुलनेने अविकसित असतो. नरामध्ये वृषणकोश नसतात. वृषण शरीर पोकळीत असतात. त्यांच्या शरीराला नेहमी उग्र वास येतो. कीटकाहारी गणातील प्राण्यांचे मुख्य अन्न कीटक, त्यांची अंडी आणि अळ्या असते. काही वेळेला हे प्राणी गोगलगाई, पाली, पक्ष्यांची अंडी, साप, छोटे उंदीर, फळे, झाडांची मुळेही खातात. हे प्राणी झाडावर अथवा जमिनीखाली बिळे करून राहतात. ते आकाराने लहान असतात. यांच्या गणातील सर्वात लहान प्राणी चिचुंदरी असा असून तिची लांबी 7 ते 8 सेंटीमीटर असते. तर मोठा प्राणी टेनरेक असून त्याची लांबी सुमारे 50 सेंटीमीटर असते. झाडावरील चिचुंदरी वगळता इतर सर्व प्राणी निशाचर आहेत. सुमारे 9 कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात असलेला कीटकाहारी गण हा सस्तन प्राण्यांमध्ये वयाने सर्वात मोठा गण आहे. अपरास्तनी उपवर्गाच्या सर्व गणांचा उगम या प्राण्यांपासून झालेला दिसतो. हे प्राणी स्तनी वर्गाच्या विकासाच्या प्राथमिक अवस्थांमधील आहेत. ही नोंद पवी सोहनी यांनी केली आहे.